sanguinista.
Aí eu vou explicar.
शाहिरी मध्ये जे म्हणता शाहिरी मध्ये तर असं एखादं शाहिरी मध्ये
म्हणजे बदल फरक काय करायला लागतो तेच मी तुम्हाला म्हटलं म्हणजे तसं काय
शाहिरी
शाहिरीची पद्धत आहे पोहड्याच्या पद्धती शाहिरीची पद्धत आणि पारंपरिक जे आहे ते
ते म्हणतात
नवीन
म्हणजे पारंपरिक पद्धतीने जे पोवाडे आहेत जुने म्हणजे तुम्हाला इथं उत्स्फूर्तपणे जे येतात ते हे रचलेले आत्ताचे नको
रचलेले आमच्याकडे नाहीच त्याशिवाय ते पाठीमागे नाथ भुजंगाशिवाय ही नाहीच हो शेवट त्याचा काय जे केलेलं आहे का नाही तेच आम्ही काय केलेलं नाही ते आम्ही केलेलं ते आम्हाला
आता फक्त एक शाहिरी मध्ये एक म्हणा
ज्योतिबाची गाणी दोन आहेत ही म्हणू आहे की ज्योतिबा हे ज्योतिबा देवस्थान हे आहे का नाही कोल्हापूरच्या फुटल्यावर त्या ह्याचे ह्याच्यातलेच आता म्हटले का नाही ह्याच्या ह्याच्यातले दोन आहेत ही म्हणू आहे की नाथ भुजंगाची गण सुद्धा नाथ भुजंगाची शेवट नाथ भुजंगच त्याला पाठ दुसरं काय नाही नाथ भुजंगाशिवाय
नाही त्यातलं एक म्हणा
मी म्हणे
त्यातलं कुठलं तुम्हाला म्हणजे बरं वाटतंय ते एक म्हणा
दादाजी कवाल ते नाही चालते
कुठलं